श्री ज्ञानेश्वरी। ज्ञानेश्वरीवर प्रेम करणाऱ्या सर्व भाविकांना नमस्कार। मंडळी, ज्ञानेश्वरी निरूपणाचा हा 18वा अध्याय आणि 18व्या अध्यायातील हा 18वा श्लोक कर्माची कारणं पाहून झालीत, कर्माचे हेतू पाहून झाले। या श्लोकामध्ये कर्माचे तीन प्रवृत्ती कर्माच्या, ज्ञेय, ज्ञाता, ज्ञान, आणि तीन प्रकारचा कर्मसंचय म्हणजे करण, कर्म आणि कर्ता। करण म्हणजे इंद्रिय, कर्म आणि कर्ता। कर्ता जो जीव स्वतःला कर्ता म्हणतो, आणि असं सांगितलं आधीच्या सुरुवातीला की ज्ञान जे आहे ते ज्ञेय आणि ज्ञाता या दोघांच्या मध्ये उभं असते। आणि तरी जीव सूर्यबिंबाचे रश्मी क्षोत्रादिके पाचे धावोनी विषय पद्माचे फोडीती मठळ। फार सुंदर एक रूपक देऊन माऊलींनी सांगितलं की जीवरूपी सूर्यबिंबाची हे जे कान, नाक, त्वचा, जीभ, हे पाच जे ज्ञानेंद्रिय आहे, हे पाच ज्ञानेंद्रियरूपी किरणे हे त्या विषयरूपी कमलाकडे धावत येऊन त्या विषयरूपी कमलांच्या कळ्यांना उमलवितात। उमलवितात म्हणजे आयुष्यभर त्या विषयरूपी कळ्यांच्या सोबत राहून विषय आणि विषयाची कामना आणखी आणखी वाढवतात। आता त्यापुढे एवं ज्ञातया ज्ञाना ज्ञेया तीही रूप केली धनंजया हे त्रिविध सर्व क्रिया प्रवृत्ती जाण। तर ह्या प्रवृत्तीच्या क्रिया ज्ञाता, ज्ञान आणि ज्ञेय या तिघांचे वर्णन केले, ही त्रिपुटी सर्व कर्माच्या प्रेरणेचे कारण आहे असे समज। कारण या त्रिपुटीनेच कुठल्याही कर्माची प्रेरणा होऊ शकते। ज्ञान, ज्ञान आता ते सरळ ज्ञानही असू शकते, विपरीत ज्ञानही असू शकते। ज्ञेय जो विषय असेल तो जर ब्रह्म असेल तो सरळ विषय आहे, पण तो या इंद्रियजन्य विषयांच्या मार्गाला लागत असेल तर तो विरुद्ध विषय आहे। म्हणून हे फार काळजीपूर्वक समजण्याची गरज आहे। आज या श्लोकाचा उरलेला भाग आपण घेणार आहोत। सुरुवात करूया आजच्या भागाला।
पुंडलिकावरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री श्री पंढरीनाथ महाराज की जय।
परीतेची ज्ञेय विपाये जरी ज्ञातया ते प्रिय होये तरी भोगावयान साहे क्षणही विलंबू ना तरी अवचटे ते वीरुहोनी भेटे तरी युगांत वाटे सांडावया। व्याळा का हारा वरपडा जाले या नरा हरी खुवाणी दरारा सरसाची उठी। तैसे ज्ञेय प्रिया प्रिये देखिलेनी ज्ञातया होये मग त्याग स्वीकारी व्याहे व्यापाराते। तेथ रागी प्रतिमल्लाचा गोसावी सर्वदळाचा रथू सांडुनी पायांचा होय जैसा।
परंतु तेच ज्ञेय, ज्ञेय म्हणजे तो विषय, म्हणजे तोच विषय जर कदाचित ज्ञाताला, ज्ञाता कोण आहे, जीव, त्या जीवाला प्रिय असेल तर तो विषय भोगण्याला एक क्षणाचाही विलंब त्याला सहन होत नाही। जर त्याच्या आवडीचा विषय असेल तर ताबडतोब त्याच्यावर तुटून पडतो, पण त्याच्या आवडीचा जर विषय नसेल तर मग त्याच्याकडे ढुंकूनही पाहत नाही। कदाचित तो विषय अप्रिय असा त्यास वाटला तर मग त्यास तो टाकी तोपर्यंत प्रलयकाल आल्यासारखे दुःख होऊन त्या विषयाचा त्याग केव्हा होईल असे त्याला वाटू लागते। आणि त्यागाला थोडा वेळ लागला तर त्याला तो वेळ युग गेल्याप्रमाणे वाटतो। अप्रिय गोष्ट अजिबात आवडत नाही माणसाला, बरं का? जी गोष्ट प्रिय असेल फक्त तेवढीच पाहिजे, अप्रिय असेल तर ती नको। एखादा मनुष्य सर्पाजवळ प्राप्त झाला आणि तो सर्प नसून निळ्या मण्यांचा हार आहे अशी जर त्याची समजूत झाली तर लगेच त्याला हर्ष होतो. पण त्यामुळे त्या हर्षामुळे तो हार घेण्याकरता त्याने त्यास हात लावला आणि तो हार नसून साप आहे असे त्याला कळले की त्या क्षणी त्याच्या ठिकाणी भीती उत्पन्न होते आणि ताबडतोब त्या सापाला तो सोडतो, हातच लावत नाही. म्हणजे ज्ञेयाविषयी प्रिय किंवा अप्रिय बुद्धी झाल्याने त्या ज्ञाताची याप्रमाणे अवस्था होते. ज्ञेयाविषयी त्याची प्रिय बुद्धी किंवा अप्रिय बुद्धी जी काही झाली असेल त्याची अवस्था अशी होते. म्हणजे त्याला एक तर ती गोष्ट प्रिय वाटू शकते नाहीतर अप्रिय वाटू शकते. आणि मग तो स्वीकार किंवा त्याग करण्याच्या क्रियेकडे सरसावतो किंवा प्रवृत्त होतो. तेव्हा रथावर बसून जाणारा जोडीच्या पहिलवानाबरोबर कुस्ती करण्याचा शोक असलेला सर्व चतुरंग सैन्यांचा सेनापती ज्याप्रमाणे समोर येणारा पहिलवान पाहून त्याच्याबरोबर लढण्याकरिता रथावरून खाली उतरून जमिनीवर पवित्र्यावर दंड थोपटून उभा राहावा त्याप्रमाणे त्याची अवस्था होते. तैसे ज्ञातेपणे जे असे ते ये करतायसी ये दशे जे विते बैसले जैसे रंधन करू का भवरेची केला मळा वरकलूची जाला अंकसळा नाना देवो रिगाला देवळाचिया कामा तैसा ज्ञेयाचिया हावा ज्ञाता इंद्रियांचा मेळावा राहाटवी तेथ पांडवा करता होय आणि आपण होनी करता ज्ञानाणी करणता तेथे ज्ञेयची स्वभावता कार्य होय ऐसा ज्ञानाची ये निजगती पालटू पडेगा सुमती डोळ्यांची शोभा राती पालटे जैसी. त्याप्रमाणे ज्ञातेपणाने जो असतो तोच त्याग स्वीकारांच्या क्रियांमुळे करता अशा हीन अवस्थेला पोचलेला असतो. म्हणजे तोच जीव करता या हीन दशेला पोचतो. म्हणजे जो कोणी मी करता असं समजत असेल त्याची अवस्था हीन आहे असे समजायचे. ज्याप्रमाणे आयत्या जेवणाऱ्या माणसाने स्वयंपाक करायला बसावे अथवा भुंग्यानेच जसा बाग करावा, सोन्याची परीक्षा करणारा सराफ जसा कसोटीचा दगड व्हावा, किंवा देवानेच जसे देवळ्याच्या कामाला देऊळ बांधण्याच्या कामाला लागावे, नाही का? अर्जुना त्याप्रमाणे विषयाच्या लोभाने हा जो जीव म्हणून ज्ञाता आहे तो इंद्रिय समुदायाला कर्मे करायला लावतो तेव्हा तो करता होतो. त्या इंद्रियाच्या समुदायाकडून कर्म करून घेतो आणि स्वतः करता म्हणवतो. आणि ज्ञाता आपण करता होऊन ज्ञानाला साधनपणा आणतो. ज्ञान कुठं उत्पन्न झालं? त्या बुद्धीच्या माध्यमातून. त्याला ज्ञान, ते प्रिय असेल किंवा अप्रिय असेल, तर त्या प्रिय ज्ञानाच्या नादी लागून सर्व इंद्रियांना कामात लावतो. तेव्हा ज्ञेय हे स्वभावतःच क्रियेचे फळ होते. जे ज्ञेय असेल त्यावेळी जी क्रिया आपल्याला पूर्णत्वास आणायची असेल ती पूर्णत्वास आणायची क्रिया त्या म्हणजे ते ज्ञेय टार्गेट ते स्वभावतःच क्रियेचे फळ होते. हे बुद्धिमान अर्जुना याप्रमाणे ज्ञानाच्या स्वतःच्या गतीला पालट पडतो. म्हणजे ज्ञानाची गती त्याच्या माध्यमातूनच तो ज्ञेय ज्ञाता आणि ज्ञान ही त्रिपुटी जाऊन तिच्या ठिकाणी करता करण आणि कर्म जे ज्ञेय होतं ते कर्माने साधायचं आहे. ज्या माध्यमातून ते साधायचं आहे ते झालं करण आणि तो जीव जे हे साधून घेण्याचा प्रयत्न करतो तो झाला करता. करता करण व कर्म ही त्रिपुटी येते. म्हणजे ज्ञेय ज्ञाता ज्ञान हीच त्रिपुटी पुढे जाऊन कर्म करण आणि करता होते. कारण ज्ञानच ज्ञाता झालेले असल्यामुळे ज्ञात्यांमध्ये प्रथम पालट झाला की ज्ञान आणि ज्ञेय हेही बदलतात. ज्याप्रमाणे रात्री डोळ्यांचे तेज कमी होते हे त्याप्रमाणे होते. हे समजण्याला थोडंसं अवघड वाटत असेल मंडळी, पण निरंतर या ज्ञानेश्वरीचा अभ्यास केल्यानंतर माऊलीला काय म्हणायचं आहे हे आपल्याला कळून येईल. फक्त एवढंच इथे म्हणायचं आहे की जीवाला ही झापड बसलेली आहे. जीवाला असं वाटते की जे काही करतो ते मीच करतो, माझ्याशिवाय इथे करणारा दुसरा कोणीच नाही. आणि जीव हा आत्म्याचं प्रतिबिंब आहे, म्हणून तो आत्म्याला असं समजतो की आत्मा आणि मी एकच आहे आणि आम्हीच हे सर्व कामं करतो, जेव्हा की असं काही नाही. जी काही कर्मे घडत आहेत, जी काही कर्मे होत आहे, ते फक्त प्रारब्ध भोगानुसार पूर्व प्रारब्ध कट करण्यासाठी होत आहेत. आणि ती प्रकृती या इंद्रियांच्या माध्यमातून करवून घेत आहे. त्यात जीव हा कधी करता होऊ शकत नाही. म्हणून देह म्हणून मी करता झालो का किंवा आत्मा म्हणून मी करता झालो का, या दोन्ही गोष्टी खोट्या आहेत, हे माऊलीला इथे म्हणायचं आहे. का दृष्ट झालिया उदासू, पालटे श्रीमंताचा विलासू, पुनिवे पाठी शीतांशु पालटे जैसा, तैसा चाळिता करणे ज्ञाता वेठिजे कर्तेपणे, तेथिंची तिये लक्षणे ऐकाता, तरी बुद्धी आणि मन चित्त अहंकार हन, हे चतुर्विध चिन्ह अंतकरणाचे, बाहिरी त्वचा श्रवण चक्षुरसना घ्राण, हे पंचविध जाण इंद्रियेगा, तेथांतुले तव करणे कर्ता कर्तव्या घे उमाणे, मग तै जरी जाणे सुखायेते. अथवा प्रारब्ध उदास झाले म्हणजे श्रीमंताच्या विलासाला उतरती कळा लागते, नाही का? आपणही पाहतो आपल्या गावामध्ये, आपल्या शहरामध्ये, आपल्या अवतीभोवती, आपल्या या हयातीमध्ये आपण पाहिलं, आपण लहान असताना जी लोकं श्रीमंत होती ती हळूहळू गरीब झाली, ज्यांच्याकडे खाण्याची सुद्धा सोय नव्हती ती लोकं श्रीमंत झालीत, हे आपण याची देही याची डोळा पाहिलेलं आहे. ह्या या ग्रुपवर जेवढे लोक आता हे ऐकत आहे त्या सर्वांच्या अनुभवातली ही गोष्ट आहे. पाहता पाहता श्रीमंताचा गरीब, रावाचा रंका आणि रंकाचा राव कसा होतो हे आपण पाहिलं, आणि हे सगळं प्रारब्धाचा खेळ आहे. म्हणून म्हणतात की प्रारब्ध जर उदास झाले तर मग श्रीमंतीच्या विलासाला उतरती कळा लागते. ज्याप्रमाणे पौर्णिमेच्या नंतर चंद्राची स्थिती बदलते, अगदी त्याप्रमाणे ज्ञाता इंद्रियद्वारा व्यवहार करायला लागल्याबरोबर तो ज्ञाता कर्तेपणाने व्यापला जातो. त्याला हळूहळू हा अहंकार होतो, हा मोह होतो, हा व्यामोह होतो की हे सर्व आपणच करतोय. आणि हळूहळू जसा जसा पैसा वाढतो, जसं जसं द्रव्य वाढते, तसे तसे वेगवेगळ्या प्रकारचे छंद त्या माणसाला घेरतात, आणि हळूहळू तो आपल्या मार्गावरून भटकतो, आपल्या संस्कारापासून दुरावतो, आणि राजाचा रंक कधी झाला हे माहीतसुद्धा पडत नाही. आता ज्ञाता हा जेव्हा करता होतो त्यावेळीची लक्षणे कशी असते ते पहा. बुद्धी, मन, चित्त आणि अहंकार हे अंतकरणाचे चार प्रकार आहे. आपण सुरुवातीपासून मी सांगतोय, आपण ऐकतात की अंतकरण ज्याला म्हणतात त्याचे हे चार प्रकार असतात, मन, बुद्धी, अहंकार आणि चित्त. आता अंतकरणाच्या बाहेर हे जे पाच ज्ञानेंद्रिय, त्वचा, कान, डोळे, जिव्हा आणि नाक, ही पाच प्रकारची ज्ञानेंद्रिय आहेत हे असे समज. म्हणजे हे ज्ञानेंद्रिये आणि ते अंतकरण. तेव्हा करता जो जीव तो अंतकरण चतुष्टयाने कर्माचा विचार करतो. कशाने? मनबुद्धी, अहंकार आणि चित्त हे चौघजण मिळून यांना अंतकरण चतुष्टय म्हणतात, बरं का? हे अंतकरण चतुष्टय ठरवतात, विचार करतात, आणि ते कर्म करणे आपल्याला सुखकारक होईल असे जर या चतुष्टयाला वाटलं, या मनबुद्धी, अहंकार आणि चित्ताला जर वाटलं की हे कर्म करणे आपल्या फायद्याचं आहे, तर मग तो बाहेरील याचे जे इंद्रिय आहेत, पाच इंद्रिय, ज्ञानेंद्रिय, यांना त्याप्रमाणे इशारा करतात, आणि मग त्यांच्या मदतीला पाच कर्मेंद्रिय येतात. अशा पाच कर्मेंद्रिय, पाच ज्ञानेंद्रिय ह्या दहा इंद्रियांना लगबगीने उठवून कामाला लावतात, नाही का? असंच आहे ना, मनबुद्धी अहंकार चित्त हे ठरवतात आणि या हातापायाकडून ते कामं करून घेतात. मग आरंभ केलेल्या कर्माचे फळ हस्तगत होईपर्यंत त्या इंद्रिय समुदायाकडून मेहनत करवितात. अथवा त्या कर्तव्याचे दुःख हे फल होईल असे जर त्याला वाटले तर तीच दहा ही इंद्रिय त्या कर्माच्या त्यागाकडे लावतात. असं वाटलं की हे काही फायद्याचं नाही बुवा, हे तर तोट्याचं आहे, तर मग ते त्याच्या विरुद्ध दिशेला जातात, ते सगळं थांबून देतात. मग ज्याप्रमाणे धान्याचा कणही जवळ नसलेला शेतकरी मनुष्याला राजा शेतसाऱ्याबद्दल राबवितो, त्याप्रमाणे मग तो दुःखाचा ठाव ठिकाणा नाहीसा होईपर्यंत रात्रंदिवस इंद्रिय समुदायाला राबवितो. तरी बाहेरिले तेही चक्षुरादिके दहादी उठवनी लवलाही व्यापारा सुये मग तो इंद्रिय कदंबू करवीजे तव राबू जव कर्तव्याचा लाभू हातासिये ना ते कर्तव्य जरी दुखे फळेल ऐसे देखे तो लावी त्याग मुखे ते दहाही मग फीटे दुखाचा ठावू तव राहटवी रात्रंदिवो विकणू आते का रावो जयापरी तैसे नि त्याग स्वीकारी वाहता इंद्रियांची धुरी ज्ञातयाते अवधारी करता म्हणी पे. तर ज्याप्रमाणे धान्याचा कणही जवळ नसलेला शेतकरी, ज्याच्याजवळ धान्याचा एक कण देखील शिल्लक नाही, असा शेतकरी मग शेतसारा कसा देणार? आणि शेतसारा म्हणजे ज्याला आपण आज टॅक्स म्हणतो, आपल्या शेतावर लागणारा शेतसारा, त्याप्रमाणे मग तो दुःखाचा ठावठिकाणा नाहीसा होईपर्यंत रात्रंदिवस त्या इंद्रिय समुदायाला राबवितो. त्याला प्रिय असेल तर त्या अचीवमेंटसाठी, ते उपलब्ध करण्यासाठी किंवा ते पावण्यासाठी त्या कामात लागतो, आणि त्याला नको असेल तर त्याचा त्याग करण्यासाठी. अर्जुना ऐक, त्याप्रमाणे त्याग आणि स्वीकार या ज्या दोन्ही क्रिया आहे आणि या दोन्ही क्रियांमध्ये इंद्रियांचे जू वाहत असताना, जू म्हणजे काय, बैलांच्या खांद्यावर जे दिले जाते ना बैलबंडी वाहण्यासाठी, बैलांच्या खांद्यावर किंवा वखर किंवा नांगर आपण जे शेतात जुंपतो, जिथे जुंपतो, ज्या गोष्टीने जुंपतो त्याला जू म्हणतात, आडवा दांडा असतो त्याला जू म्हणतात. तर त्या क्रियामध्ये इंद्रियांचे जू वाहत असताना त्या ज्ञात्याला कर्ता असे म्हणतात, म्हणजे तो जीव स्वतःच जू होतो आणि नुसता वाहत बसतो. अशी ही फार सूक्ष्म गोष्ट आहे. आणि कर्तयाच्या सर्व कर्मी आवुतांची परीक्षमी म्हणून इंद्रिया ते आम्ही करणे म्हणू आणि हेची करणे वरी करता क्रिया ज्या उभारी तिया व्यापे ते अवधारी कर्म येथ सोनाराचिया बुद्धी लेणे व्यापे चंद्रकरी चांदिणे का व्यापे वेल्हाळपणे वेली जैसी नाना प्रभा व्यापे प्रकाशु गोडिया इक्षु रसु हे असो अवकाशु आकाश जैसा तैसे कर्त्याचिया क्रिया व्यापले जे धनंजया ते कर्मगा बोलावयान नाही. आणि कर्त्याच्या सर्व कर्मांमध्ये इंद्रिये ही आवताप्रमाणे समर्थ असतात, कर्म करण्यास समर्थ असतात, म्हणून इंद्रियांना आम्ही करण म्हणतो. इंद्रिय करण का बरं आहे, तर आऊत जेव्हा हाकतात तर त्या आवतामध्ये बैल, तो वखर किंवा नांगर किंवा जू, त्याला दाबणारं रुंगण, त्याची पास, या सगळ्या गोष्टी, लहान लहान गोष्टी त्या सर्व सहाय्यक होतात. तशी ही इंद्रिये ते कर्म करताना त्या जीवाला सहाय्यभूत होतात, म्हणून या सर्व इंद्रियांना करण म्हणतात, करण. आणि ह्याच इंद्रियांच्या योगाने तो कर्ता ज्या क्रिया उभारतो त्या क्रियांकडून जे व्यापले जाते ते इथे या जगामध्ये कर्म म्हणून प्रसिद्ध आहे. बरं का, याला कर्म म्हणतात. सोनाराच्या बुद्धीने जसा दागिना व्यापला जातो अथवा चंद्राच्या किरणांनी जसे चांदणे व्यापले जाते अथवा विस्तृतपणाने जसा वेल व्यापला जातो अथवा प्रभेने जसा प्रकाश व्यापला जातो अथवा उसाचा रस जसा गोडीने व्यापलेला असतो आणि अवकाश म्हणजे पोकळी जशी आकाशाने व्यापलेली असते अर्जुना त्याप्रमाणे कर्त्याच्या क्रियेने जे व्यापले जाते खऱ्या अर्थाने ते कर्म होय. कर्त्याच्या क्रियेने जे व्यापले जाते ते कर्म होय आणि या प्रतिपादनामध्ये काहीच अन्यथा नाही. एवं कर्ता कर्म करण या तिहीचे ही लक्षण सांगितले तुझ वीक्षण शिरोमणी. एथ ज्ञाता ज्ञान ज्ञेय हे कर्माचे प्रवृत्तीत्रय तैसेची कर्ता कर्ण कार्य हा कर्म संचयो. वन्नी ठेविलासे धूमू आथी बिजी जेवी द्रुमू कामनी जोडे कामू सदा जैसा तैसा कर्ता क्रिया करणी कर्माचे आहे जिंतवणी सोने जैसे खाणी सुवर्णाचिये. म्हणून हे कार्य मी करता ऐसे आथी जेथ पांडुसुता तेथ आत्मादुरी समस्ता क्रियांपासी. या लागी पुढती आत्मा वेगळाची सुमती आता असो हे किती जाणतासी तू. ही चतुरांच्या श्रेष्ठ अशा अर्जुना याप्रमाणे कर्ता कर्म आणि करण या तिहीचेही तुला लक्षण सांगितले. इथे ज्ञेय ज्ञाता ज्ञान हे तीन कर्माची प्रेरणा करणारे आहेत. त्याचप्रमाणे कर्ता करण आणि कार्य हा कर्माचा साठा आहे. जसा अग्नीच्या ठिकाणी धुरही अगदी ठेवल्यासारखाच आहे, बीजामध्ये झाड जसे ठेवलेच आहे अथवा मनामध्ये काम जसा सदा प्राप्त आहे त्याप्रमाणे कर्ता क्रिया करण ही सर्व कर्मांचे जीवन आहे. कर्मामध्ये हे तिघे ठेवलेलेच आहे, या तिघाशिवाय कर्म शक्यच नाही. ज्याप्रमाणे सोन्याच्या खाणीला सोनेच जीवन आहे म्हणून अर्जुना जेथे हे कार्य व मी करता असा भाव आहे त्यावेळी देखील आत्मा सर्व कर्मापासून अलिप्त आहे. हे सुमती अर्जुना एवढ्याकरिता आत्मा हा कर्मापासून वेगळा आहे. आता हे पुन्हा किती सांगावे हे राहू दे, तू जाणतच आहेस. या श्लोकाच्या माध्यमातून माऊली ज्ञानेश्वरांनी इतकं सुंदर निरूपण केलेलं आहे. मूळ श्लोक फार थोडक्यात सांगतो ही गोष्ट, पण इतकं व्यवस्थित निरूपण करून सांगितलं. कर्ता करण कर्म ज्ञेय ज्ञाता ज्ञान ज्ञेय ज्ञाता ज्ञान ही त्रिपुटी हळूहळू कर्ता करण कर्म याच्यामध्ये कशी परिवर्तित होते आणि हे करत असताना जो जीव कसा बांधला जातो याचं सूक्ष्म निरूपण आहे. हे कुठेच कुठल्याही ग्रंथात आपल्याला सापडू शकत नाही. इतक्या सुंदर पद्धतीने हे निरूपण केलेलं आहे. परत परत ऐकल्यानंतर तुम्हाला हे कळेल आणि जेव्हा तुम्ही स्वतःचा अनुभव याच्यामध्ये घ्याल तेव्हा आणखी जास्त प्रमाणात हे कळू शकेल. नुसत्या ऐकल्याने एकदा ऐकल्याने हे मनामध्ये बसणार नाही. याच्यासाठी जेव्हा कधी आमची तुमची मुलाखत होईल, प्रत्यक्ष ज्ञानेश्वरी निरूपणाचा प्रत्यक्ष अनुभव येईल, त्यावेळी आणखीन खुलासेवार हे सांगता येईल. आणि हे अनुभवातून शिकण्यासारखं आहे. हे कुठल्याही ग्रंथामध्ये कुठल्याही पुस्तकामध्ये या पद्धतीने लिहिलेलं नाही आहे. ते मॉडर्न सायकोलॉजीची पुस्तकं असू द्या किंवा कुठल्याही शास्त्राची पुस्तकं असू द्या, इतकं विस्तृत ज्ञान म्हणजे कर्माचे प्रवृत्ती त्रय, कर्माचे साठे काय, कर्माची सुरुवात कुठून होते, मनबुद्धी अहंकार चित्त हे कशाप्रकारे विचार करून कर्माची सुरुवात करतात, कर्माचं फळ पॉझिटिव्ह वाटत असेल तर इंद्रियांना पॉझिटिव्ह वाटेल लावतात, कर्माचं फळ निगेटिव्ह वाटत असेल तर मग ते निगेटिव्ह वाटेल लावतात. आणि तुम्ही जर मुमुक्ष असाल, मोक्षप्राप्तीची इच्छा असेल आणि ध्यान मार्गातून चालायची इच्छा असेल तर मग हेच चतुष्टय अंतकरण चतुष्टय ज्याला म्हणतात मनबुद्धी अहंकार आणि चित्त, त्यापैकी चित्त जागृत होतं, मनबुद्धी यांची पर्वा करत नाही, अहंकार दुरावतो आणि ते चित्त हळूहळू आत्म्याच्या डोळ्याच्या माध्यमातून या इंद्रियांचे काम पूर्णपणे नाहीसे करून हे शरीर पूर्णपणे सोडून त्या उच्च स्थितीपर्यंत जाण्याचा प्रयत्न करतं। आज हा भाग आपण इथे संपवणार आहे। उद्या आपण 18व्या अध्यायाचा 19वा श्लोक सुरू करू। आज इथेच विश्रांती घेऊया।
पुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय।